सच बताओ, हल्का हल्का डाउट तो आप भी करते हो जब पार्टनर आपके टाइम पर घर पर नहीं आते।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। SBI ग्वाल्हेर ने असा इनिशिएटिव घेतलाय की त्यांचे जे सगळे एम्प्लॉईज आहेत ना, ते आठवड्यातून एक दिवस वेळेत घरी जाऊ शकतात। म्हणजे खरं तर हे रोजसाठी हवंय, पण ठीक आहे, आठवड्यातून एक दिवस वेळेत घरी जाण्याची परमिशन दिली आहे। पण जेव्हा आपला पार्टनर वेळेत घरी येत नाही, तेव्हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हेच येतं की आपल्या राधिकाला शनाया मिळाली की काय 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 म्हणणं आहे आपल्या नांदेडकरांचं या बाबतीत।
हॅलो, हा मी प्रिया लोखंडे बोलतीये।
हाय प्रिया, तुझा कसा अनुभव आहे? म्हणजे पार्टनर तुझा वेळेत घरी येतो का, बॉयफ्रेंड वगैरे का, वेळेत फोन वगैरे आन्सर करतो का?
तसं मला तर पार्टनर वगैरे काही नाहीये, सिंगलच आहे। पण मी खूप बघितलं माझ्या लाईफ मध्ये, माझ्या फ्रेंड्सचे जे पार्टनर्स वगैरे असतात त्या म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह आहेत की हा माझ्या पार्टनरनी फोन जर नाही उचलला तर फार काळजी करायला लागतात, किंवा मग पॉझिटिव्ह होतात आणि मला डाऊटफुली विचारतात की अगं तो दुसऱ्या मुलीसोबत तर नसेल ना, किंवा तो त्याच्या एक्सला तर भेटायला गेले नसेल ना, किंवा त्याच्यासोबत तर त्याचं सुरू झालेलं नसेल ना, असे काही एक्सपिरियन्स मला आलेले।
बापरे, म्हणजे राधिकाच्या आयुष्यात शनाय आली की काय याचंच टेन्शन असतं सगळ्यांना।
हो हो, माझ्या लाईफ मध्ये मॅक्झिमम तर तसेच एक्सपिरियन्स आलेले।
बापरे, मग तुला काय वाटतं, सिंगल असलेलंच बरं का, हे झंझट नको?
हो, सिंगल असलेलं खूप बरं, खूप बरं।
बरं, मग या व्हॅलेंटाईन्स डे ला काय प्लॅन आहे? काहीच नाही
या व्हॅलेंटाईनला, काहीच नाही, आपण सिंगल लाईफ मस्त एन्जॉय करायची त्या दिवशी
आणि मैत्रिणींसोबत फिरायचं, छान मज्जा करायची।
हो, फ्रेंड्स आपली लाईफ आहे यार, त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं।
प्रियानी तर हे सांगितलं, पण तुमचं काय म्हणणं आहे, जेव्हा पार्टनर वेळेत घरी येत नाही तेव्हा काय काय डोक्यामध्ये सुरू होतं? सांगा पटकन, कॉल करा 9607007935 वर। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। मैं आपके साथ है, बजाते रहो।